प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर रीते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू की इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
प्रे दोस्ता लोड़ी
इत कार्यक्रम तुन केंजन वाले सबई भाई लोगोड़ू ननी सेलकनु प्रभु यीशु ना नाम ते नव सेवा प्रे दोस्ता लोड़ी सच्चो सर्री कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है। माकुन आशा है कि इमर सबई प्रभु यीशु ना दया ते चंगो भलो हई ठोए और माकुन आशा है कि इत कार्यक्रम तुन केंजन नजरिया ते मिकुन सब तुन आशीष पुट्टी ता होए। यदि कार्यक्रम तुन केंजन बात ते मिया मन ते बांगे भी विचार वाईता होए या फिर मिवा बांगे प्रार्थना निवेदन होए ते इमर माकुन बेहिचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमर मिवांग चिट्ठी ना जवाब जरूर सीखम। प्यारो भाई लोगोड़ इमर अपनो चिट्ठी ते मिवा पूरो पूरो पता लिखे किसी रॉकेट आप ही अमर मिवा चिट्ठी ना जवाब आसानी तल से सी सके माइकम। धन्यवाद भाई डिट इमर माकुन चिट्ठी लिखे किसी रोहतिट अमर विवाह चिट्ठी पढ़े मातम पढ़े मासिकुन जीवाते खूब खुशी आत। प्यारो भाई लोगोड़ अनि सेलक नेट इमर माकुनी हुने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट अमर विवाह चिट्ठी ना आशा की कम ओंडे अमर सब विवाह सेवत लाई हमेशा तैयार रहियम ते वड़ भाई लोगोड़ अनि सेलक नेट अमर अपनो नेटाइत बाइबल अध्ययनता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कम परमेश्वर दाउनी अमर सब उन्दी बार फिर सच्चो मन तल नी कर रो वाई तलम उन्डे अमर निकुन जीव तल धन्यवाद से तलम की इमामा कुन नयो जिंदगी सी तोनी मो जिंदगी ते उन्दी वंडे दिया जोड़े किसी सीती इद मांदित लाई भी अमर निकुन लाख लाख धन्यवाद से तलम। प्रभु जी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले मव सहायता अनि मदद की ओंडे माकुन आसे सिम की अमट नीव पवित्र वचन तुन ग्रहण की सके माइकम ये प्रभु नी इम्मा माकुन बहुन आशीष स्यातुनी आहुने इम्मा सब तुन आशीष सिम इद्दे मावा नी से बिंतियान। प्रभु जी मावा विश्वास सिर्फ नी पर रोही नी से मैं सी दुनिया ते बोले ही ले ये प्रभु नी येर सब केंजन वाले भाई लोगोड़ुन अनि सेलक नू खूब आशीष सिम अनि बरकत सिम ओंडे निवा पवित्र वचन तुन पुनान लाई येर सब तुन दिमाग सिम। प्रभु जी नी लाई बांगे भी काम कठिन नहीं ले इमा सब कुछ किसी सके माई तो नी मावा विश्वास सिर्फ प्रभुन पर रो आयना चाहिए। धन्यवाद प्रभु नी इमा मावा बिनती तुन किंस्ती इंगा मट बड़ंग तलेका काम मावा तलेका न मुन्ने इमा पुदा तो नी की माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत है। धन्यवाद तसंग ने इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तो ना आमीन इहुने आई। प्रिय दोस्ता लुडेट नया नम्मट अपनो कार्यक्रम ते गिनती नाम ता किताब ताल 31 अनि 32 पाठ ना अध्ययन शुरू किस रहे माइकम खास मादिंग मिध्यानी लोगोड़ा न्याय ख्याल ते रकेट अम्मट अव मादिंग पर रो चर्चा किसी रहे मात्रम इद नयो पीढ़ी तल बहुन सुनसान देश तल आसिकुन हन्ना के संबंध रित है आपीडल लई सोड़तो बिल्कुल चुट्टोक छवंग ही मत तोड़ बसो समय ते वो यात्रा शुरू किसी मत तोड़ परमेश्वर इद नयो पीढ़ी तुन किड़िया तंदेश ते वोड़ुन सोड़ीताल नाई तैयार किसी रहे मातो लई विद्या ने लोगोड़ुन ख्याल है कि वोड़ इसराइलीड़ुन श्राप स्यान लाई बिलाम तुन भाड़ा ते ततन लाई मुआबिर संग ने मिले वासी हत्तुड़ ओंडे अध्ययन बात ते इसराइली लोगोड़ुन टोंगी नु पूजे क्या ना अनि बुरो विचार क्या ना यू सब काम कलाई बहके की तोड़ इध हस्सा ता बात ते परमेश्वर अपनो लोगोड़ुन हुकुम सीतुल मिद्यानी नोल बैरी बने माम अंडे वोड़ुन जिम बाड़ी की वोड़ पोर अनि ओजबी न संबंध ते मी संग ने फंदी की तोड़ अंडे मी से दुश्मनी की तोड़ योड़ कोज भी इजनी मिद्यानी मुखियाना मियाड़ अनि वोड़ा जाता सियलड़ मत्ता इत बीमारी ता समय ते पोर ता कारण स्वासियत सुनसान परदेश ते मिद्यानी दुनिया ता उन्दी रंगांद मिद्यानीड़ा न्याय इंगा मट मूसा ना आखरी अधिकार ता संबंध ते काम का नखाक बड़े मासी रहे मातुलम। प्यारो भाई लोगोड़ बपोड़ा मट व्यवस्था विवरण ता किताब ते पढ़े मायकम ते अग्गा
मूसा ना आखरी मक तंग काम कुनु हुड़कम वो ना आखरी अधिकारता संबंध ते यू सब काम कनल उन्दी आंध मिद्यान निड़ा खिलाफ ते लड़ाई फिर परमेश्वर मूसा ने तुल मिद्यानी नोड से इसराइल ना पूरो पूरो बदलाये निड़ इदने बात ते इमा अपनो लोगोड़ा न डुम मिले मासी दाकी आप मूसल लोगोड़ुन इतुल अपनो नड्डुम तल मानवा लोड़ुन मिद्यानिर से झगड़ा क्या लाई हथियार ये नट की अमर सब परमेश्वर ता बदला ये ची सके माई कम इंगा परमेश्वर मूसन वड़ा खिलाफ ते लड़ाई क्या लाई इन तो लाई बोल परमेश्वर इसराइल लड़ा बदला ये तन लाई हंजी रहे मातो लाई मूसल लड़ाई क्या लाई हरेक पाड़ी तल वो 19,000 लोगोड़ुन एलियाजर भक्तन उल मर्री पिनास्ता संग ने रोहतुल वो न कही दे पवित्र जगह ता बर्तन उन्हें लड़ाई आयन मुन्ने उल्कान वाले सहनाई मत्तंग मूसल 12,000 मानसालोड़ुन लड़ाई तलाई रोहतुल अलग अलग पाड़ी तल उन्दी उन्दी हजार पवित्र बर्तन तंबू ते सजे क्या लाई सुंदर सुंदर चीज यू सब संग ने वही किट इत बते क्या ता है कि इत उन्दी आत्मा ता लड़ाई अंत बहुन परमेश्वर मूसन हुकुम से सिमत तुल की वो ठीक अद्दे नहीं अनुसार विद्यानी नोड से लड़ाई किसी सब मानवा लोड़ों जोक्सी वाट तोड़ वो लोगोड़ों जोक्का न संग संग विद्यानी तोड़ राजा लोड़ याने की एबी रेकेम सूर हूर ओंडे रेवा नाम तोड़ विद्यान देश तोड़ संयुंगे राजा लोड़ुन भी जोक्सी वाट तोड़ वो बोवर तोल मर्री बिलाम तुन भी तलवार ते जोक्सी वाट तोड़ मिद्यान देश तोड़ राजा लोड़ साथी हत्तोड़ अंडे अमट इगा बिलाम भक्ताना मौत तुन होड़ी तोड़ाम परमेश्वर वोड़ुन याने की इसराइल डुन मिद्यानिड परो भैसुची रहे मातो ले इगा किरिया वाले देश ते सोड़ीताना मुन्ने दूसरो जाति तल बदला ये तो लई इद्य चीजान बहुन प्रभु ना वायन मुन्ने इद युक्ते पुरवायल इगा उन्दी परेशानी है इसराइल मिद्यान मुलुक तंग जनिक नु छवंग संग ने कैद खाना ते कुंडे किसी सीतुल ओंडे वोड़ सब टालिक ढोड़ भेंडाल ये टिंग ओंडे वोड़ा सब धन दौलत तुन लूटे किसी ये तुल परमेश्वर वोड़ुन मैसुतुल वो इपिटल वोड़ुल भी मानवल हलसायोल ओंडे मूसल वोड़ सब धन दौलत वालड मानसा लोड से याने की सैनिक अधिकारी से खूब गुस्सा अतुल बोल लड़ाई किसी को मलसी मत तोड़ ओंडे मूसल वोड़ु नित्तुल बड़ंगे मठ सब जनिक नु जिंदो छोड़े किसी सीतेट हुड़ाट बिलाम ता कहना ताल पोर ता बारे ते येड़े इसराइल से परमेश्वर ता खिलाफ ते विश्वास ते धोखा किसी मत तोड़ आप ही प्रभु ना मंडली ते फड़ा भयंकर बीमारी फैले मासियत अग्गा इसराइल तोड़ 54 संग ने उन्दी फड़ा परेशानी मत्ता परमेश्वर वोड़ उन्दी रात ते मिसर देश तल टंडसी मत तोड़ पर वोड़ा नड्डुम तल मिस्री लोगोड़ टंडन लाई परमेश्वर तुन 40 वर्ष संग लाख तुम वोड़ इंगा भी वोड़ बिलाम तक कहना तल मिद्यानी ना जरिया ते फंदी क्या ना बात ते इंगा भी वोड़ मिद्यानी झनिक नु वोड़ अपनो पड़ाव ते अरिवा तुड़ इद्दे परेशानी आंध संसार ता लालस ता संग ने मावाई संसार ते मंदाना गलत है ले इद्दे आन बेगा परमेश्वर मा कुन इर्तो लही विचार क्या ना मांदी इदान की बेगई संसार मारोपा मावा जीवा ते हैले इत पाठ ता खास शिक्षा इदान की इमट बेगा ताक्सी रहे मातुरिट बड़ंगे मट विड़चिते ताक्सी रहे मातुरिट बड़ंगे मट परमेश्वर ता वचनते हैयट बड़ंगे मट प्रभु ना संगति ते हैयट इद्दे उन्दी खास मांदी आंद प्रभुन नोड छमा लाई अनि लोगोड़ लाई प्रिय केंजन वालर दोस्ता नोड़ीट रूबे निड अनि गादिड़ करूं लई सुंग जानवर मत्ता बहुन वोड याजेर अनि गिलाद ना देश तोन हुड़तुड़ की अज्जगा जानवर कलाई अच्छाई इपी गादड़ अनि रुबेनिड मूसान अनि एलियाजर भक्तान उन्हें मंडली तोड़ अगवा लोड़ों करुंवासी इत्तुल अतारोत दीबोन याजेर निम्रा हेशबोन एलाले सबाम नबो अनि बोना नाटे नदेश इगा परमेश्वर इस्राएली मंडली तोन मैसूची मत्तोल अदमुलुक जानवर कलाई अच्छाई और नीवोड सेवकोड़ करुम जानवर खाई फिर वोड़ इत्तुल यदि नीव दया मापरो आयलते इदेश नीवोड़ सेवकोड़ निजी नेली आयन लाई सिसी सीम्ट माकुन यर्दन ढोड़ता अतखाक मिनिवोयमा मूसल वोड़ा विंतित लाई खूब परेशान हयुल पर मूसल गादिरणी रूबे निडुन इत्तुल बपोड़ मीवोड़ भाईड़ लड़ाई क्या ले धानुड़ असमय ते बड़ांगे मट इगा अच्छा मदा किट फिर इमट इसराइली डून वर्षी हंदान लाई अदेश ते बड़े मना क्या तोड़ेट बहुन परमेश्वर वोड़ून सीतो लाई बपोड़ अन्ना मी वोड़ पुरखा लोड़ून कादेश भरने मुलुक तल अदेश तुन हुड़न लाई रोतन आप वोड़ भी इहुने किसी मत तोड़ बड़े की बपोड़ वोड़ एरकेल मुलुक तक घाट तक हंजिकुन अदेश तुन हुड़तुड़ ते वोड़ इसराइल लुड़ुन अदेश ते हल हंदा सिवोड़ इद्द कारण तल वोड़ अदेश ते हल हंजिसके मायोड़ बेन अदेश वोड़ुन परमेश्वर ता जरियते पुर्सिमत्ता ख्यालते इरकेट इदनायो पीड़ियान बोड़ से मुसल माने किसी रहमातो लाई इद्दन लाई परमेश्वर ता गुस्सा अद्या वोड़ परो भड़के मासियत उंडे वो लेत क्रिया तित्तुल बेसक वीसा वर्षंग या अद्दन से ज्यादा उमर तोड़ जित तो मान वालोड़ मिसर देश तल पसी तोड़ आप डल वड़ुल भी अद्देश तुन अधुड़ सी सके मानल बोड़ुन सियाना किड़िया अन्ना इब्राहिम इसाक और याकूब तसंग ने तिंजी मत तोना बाड़ी की वोड़ नवा पिज्जा पूरु रीति तल हेले ताकोड़ सिर्फ यपुन ने कंजी नोल मर्री काले बने नू नोल मर्री यहुसु अध्ययन हुड़ा नोड़ बाड़े की वोड़ नावा पिज्जा पूरु रीति तल वोड़ ताक तोड़ युड़ इद कारण तल परमेश्वर तगुस्सा इसराइल पर रो भड़के मासियत और परमेश्वर वोड़ुन डंगुड़े 40 वर्षान लुगुस वाले तुल बपोर लुगुस की अतपीड़ी तोड़ सब लोगों आखरी हल आसी हन्नो बोड़ प्रभु ना नजर ते भुरु किसी मत तोड़ मूसन डर है कि इतने पीढ़ी अपनो पुरखा लोड़ा गलती तुन धोरे क्या नोड़ इंगा हुड़ाट इमट वोड़ पापी मानवा लोड़ा औलाद आसी कुन अपनो पुरखा लोड़ा जगत पारो तेजी नित्तोड़ की इसराइल ता खिलाफ ते परमेश्वर ता भड़के माता गुस्सा तुन ओंडे भी बढ़के कीमत यदि इमट वोन पिज्जा ताकन लाई मलसिदा किटते बोल फिर वोड़ुन डंगुड़े छोड़े किसी सियानुल अंडे इमट येर सब लोगोड़ा नाच किसी सीकिट इमट अच्छा तरह ते मूसा ना डर तुन इंगा समझे मासिसा के माई तोड़े अत भयानक सुनसान प्रदेश ते 40 वर्षा ना मेंदुड़ा कठिन परेशानी सहे मायना बात ते किड़िया वाले देश ते सोड़ितानी पी दूसरो बार पिज्जा आयना चिंता फड़खतरा लागसी रहे माताई आपी बोड़ वोन कर रूं वासिकुन इत्तुल अमट इंगई अपनो जानवर लाई बागुड़ बने की कम उन्हें अपनो छवंग लाई नाटे बसी की कम पर अमट इसराइलीड़ा मुन्ने मुन्ने हथियार ये ची असमय तक ताका कम बपड़ लुगुस की वोड़ुन नाटे हल अहुची से वो अपोड़ तक माँ बोड़ छवंग इदेश तोड़ मनन वाले ला कारण पक्को जगह वाले नाटने ही मंदानो बपोड़ लुगुस के हरेक वड़ुल इसराइली अपनो अपनो हिस्सा तोल अधिकारी हल आसी दानुल अपोड़ लुगुस अमट अपनो रोक ने हल मलसी वाईकम बाड़की अमट वोड़ संग ने यर्दन ढोड़ता अतखाक या बेगई भी मुन्ने अपनो हिस्सा हलियत कम बाड़ी की माकुन अपनो हिस्सा हलियत कम बाड़ी की ماکن اپنو حصہ یردن ملک تا ادے خاک دن اکتو خاک پڑسی اتتا ہی پیارو بھائی لگڑیت انی سیلک نیت ادے آدھار پر رو موسال وڑن یردن ملک تا دن اکتو کنار پر رو بسے مائن لائی تیار آسی ہنتو لیول ولنا ہی صرف ایہون اندن لائی تیار آتول بلکی امٹ یہوسو نا کتاب تے پڑھمائی تولم کی وڑ اپنو کریا تول اچھا تال نبھے کی تول موسل وڑون چیتونی سسیمت تول کی پر یدی امٹ ایہون ہلکی کٹتے ہڑٹ امٹ پرمیشور تا سامنو پاپی ٹھہرے مائی کٹ میکن میوا پاپ لاگل میو پاپ مڑچی یتانول دوسرو بچار تل اگر امٹ پاپ کی کٹتے امٹ ادماندی تل چھوٹے ماسی ہل سکے مائی کٹ میکن پربو مڑچی یتانول ادی تل بالکل ہے لے بہون یل اندا تو لے یول اگلائی سوڑ مہان پاپی ڈے یول بونا پاپ مکسی ہنتا ہے وڑ بپڑے بھی بونے جریاتے بیل مائیوڑ ادو وچن بتے کیا تا کی میو پاپ میکن پڑسی یہ تل بڑکے میں نے مائی مٹ بولے پرمیشور تا ٹھٹا ہے لے کے بول باڑی کی بہن بولے ویتی تول اہونے کوئی تول ناکن بڑھانگے مطلب ہے لے کی امٹ بوڑ آن دیٹ یا امٹ بیگا یٹ امٹ بات توڑ ہیٹ میو پاپ میکن پڑسی یہ تانو بسو رنگ نے امٹ پاپ کیا توڑیٹ ادھے رنگ نے ادمی کن بدے بھی رنگ نے کیسی یہ تل ادھے ات کسا تا مطلب آن پکو پنجی یہ نٹ کے میوان پاپ میں کن پڑکسی یہ تنو بسو رنگ نے امٹ پاپ کیا توڑیٹ ادھے رنگ نے ادمی کن بدے بھی رنگ نے کیسی یہ تل ادھے کارن تل موسل گادرڑنی روبے نوڑ انڈے یوسف نول مرری منسا سے نوڑ آدو پاڑی توڑ لوگڑون ایمرونول راجال سیہون انی باسان تول راجال اوکتا راج گادی یعنی کی ادیس انڈے آس پاس تا نیلت سنگ نے ادینا ناک انڈے نالونگ تے کھاکنا دیس تنسی سی سی توڑ یو جاتنگ یا پاڑی بہن یردن ملک تا غلط جگہ تون آچی تنگ ہائی وڑون یردن ڈھوڑا تون ورانا موقع ہائیلے پٹو پری دوستا لوڑیت ماکن دکھ تون سہن کہنا ضرورت ہے ایگا یردن ڈھوڑا مو موت تون حل بتے کیو بپوڑا مٹ یوسوتا کتاب تے پڑھے مائکم امٹ اگا ہڑکم کی ماکنت ایہن کرہتا تاہی کی امٹ بہن کنان دیس تے سوڑی سی سکے مائی تڑم دوسرو وچار تل نینڈ پرمیشور توڑ چھوانو مندانا رن جگہ ہے ایمٹ سنسار تا سونسان پردیس تے منجی سکے مائی تڑیٹ یا ایمٹ آتما تا آشستا جگہ تے سوڑی سی سکے مائی تڑیٹ بہن ای دن کنان تا روپ تے وہتو لیوڑ انگا امٹ بہن یردن ملک تن چھوڑے کسی آتما والے آشستا جگہ تے سوڑی سی سکے مائی تڑم بپوڑا مٹ اسرائیلی لوگوڑن یردن ڈھوڑا تن ورتا کے ہڑی تڑم تے امٹ اگا رن مہان سکسنگ ہڑی تڑم پیارو بھائی لوگڑیت انی سیلک نیت اوٹونگنگ جو یردن ڈھوڑا تے وارسی مت تڑ پربو نا موت تا بارے تے وہتا تانگ ہیوں اوٹونگنگ جو یردن ڈھوڑا تل ٹنتال والے پربو نا ساسی پسی تے دانا ماندی تن بتے کیا تنگ ہیوں ایمٹ انی انہ موا آتما نا آسیس پربو نا موت انی ساسی پسی تے دانا جریہ تے پوٹی تھائی نیان ما کن معلوم آئینا چاہیے یا پندانا چاہیے کی امٹ وہ نوڑ مسیان سنگ نے دفن آتولم انڈے وہ نا سنگ نے پسی تیچی اتم ماکن ادھے رنگ نے وہ نا کالک نیچو مندہ نائی آپی ایمٹ انی انہ آتما تا آشش نو ماوان آندوں اوین امٹ یہ چی سکے مائی کم اڈھائی پاڑی یردن ڈھوڑا تون ورڑ ہلے بڑنگ اید وڑا نقصانی تون بتے کیا تا انگی مول پرمیشور اندا تو لائی کی وڑا کایا نال ایمٹ وڑون پندا کیت جھیل تھواڑی وڑ یعنی پربو انی وہ نوڑ چیلا لوڑ گرا سے نیڑا دیس تے او توڑ ڈونگا تال رائتول تے بولے مرگٹ تال پسی سی وہ نکے واتول ಏನ್ ರೂಪ ಭೂತ್ಮತ್ತ ಅನಿ ಓಲ್ ಮರಗಟ್ನೆ ಮಂದುಲ್ ಓನ್ ಸಾಕ್ಲಿನೆ ಬಿ ದೋಹ್ತನ ಹೆಲ್ಲೆ ಬನಿಮಾಯು ಲೈ ಮೇಲಂಗ್ ಲೋಗೋಳ್ ಓನ್ ಸಾಕ್ಲಿ ಬೇಡಿನೆ ದೋಹಚಿ ಮತ್ತೋಳ್ ಪರ್ ಸಾಕ್ಲಿನು ಉರುಚಿ ಅನಿ ಬೇಡಿನು ಟುಕಡ ಟುಕಡ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಓನ್ ಕಾಬೂತೆ ಇರ್ರನ ತಾಕತ್ ಬೋನಿ ಹೇಲೆ ಆಯೋ ದಿಯಾ ನರ್ಕ ಕಬರ್ಕನೆ ನಡ್ಡು ಮನಿ ಮಟ್ಟ ತೆ ವಲಿಸಿ ಚಿಲ್ಲೆ ಮಂದುಲ್ ಅನಿ ಟೊಂಗಿಕ್ನೆ ತನುವ ತುಂಜಿಸಿ ಘಾಯಲ್ ಕಿಂದುಲ್ ಎಲ್ ಇಶುನ್ ಲಕ್ ತಲ್ಹುಡ್ಸಿ ಓನ್ ಕರೋಂ ವಿತ್ತ ಕೆ ವಾತುಲ್ ಅನಿ ಓನ ಕಾಲ್ ಕರ್ಸಿ ಫಳ ಲಿಂಗ್ ತೆ ಇತ್ತುಲ್ ಯೇ ಇಶುನಿ ಪರಂ ಪ್ರಧಾನ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ಮರ್ರಿನಿ ನಾಸೆ ನೀವ ಭತ್ತಿಕಾಮ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಕಿಡಿಯ ಸ್ಯಾತೋನ ನಾಕು ತಕ್ಲೀಫ್ ಮಿನಿಸಿಯಮ್ಮ ಈಶು ದುಷ್ಟ್ ಆತ್ಮನ್ ಓನ್ ರೋಪಟಲ್ ಪಸಿತಾನ ಹುಕುಂ ಸಿಸಿಮತ್ತೋಲ್ ಈಶು ಪಡೋಲ್ ಪೂಚಕೀತುಲ್ ತೆ ಜವಾಬಾದ್ ಫೋಳೋಲ್ ಫೋಜ್ ಆಂದನ್ ಬಾಳಿಕಿ ಅಮ್ಮಟ್ ವಲ್ಲಿಸೋ ಆಂದಂ ಅನಿ ಓಲ್ ಓನ ಅರ್ದಾಸ್ ಕೀತುಲ್ ಕಿ ಭೂತ್ ಕುನ್ ಇತ್ ಇಲಾಕಾತಲ್ ಬಾರೋ ಮಿನಿರೋಮ್ಮ ಅಗಮಟ್ಟ ತೆ ಪದ್ದಿಂಗ್ನ ಫಳಖಾಳು ಮೇಯ್ದು ಅನಿ ಭೂತ್ ಕೋನ ಅರ್ದಾಸ್ ಕೀತುಂ ಕಿ ಪದ್ದಿಂಗ್ ರೂಪ ಹಂದಸಿಂ ತೆ ಓಲ್ ಹಂದಸಿತುಲ್ ಇದಿನ್ ಪರ್ರೋ ಭೂತ್ ಕುವನ್ ರೋಪಟಲ್ ಪಸಿಸಿ ಪದ್ದಿಂಗ್ ರೂಪ ಸೊಡಿಸಿ ಅತ್ತು ರಂಚಹಜಾರ್ ಪದ್ದಿಂಗ್ನ ಖಾಡು ಮಟತಲ್ ವಿಚ್ಚಿ ರಿಸಿಯತ್ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ಇಂಗಮಾವ ನೆಟೈತ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಗ್ಗೈ ಖತಮ್ ಆಯ್ತಾಯಿ ಮುನ್ನೆಟ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮಿಸೆ ಫಿರ್ ದೂಸರ ಬಾರ್ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ಪ್ರಭುಶು ಮಿಕುನ್ ಈ ವಚನದ ಜರಿಯತೆ ಆಶೀಷನ್ ಬರ್ಕತ್ ಸೇವಿಲ್
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 ಉಂದಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಾವ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಐ 970080393993 ಮಾವ ಇಮೇಲ್ ಪತಾ ಹೈ gondi@radio882.com ಪತಾ ಉಂದಿ ವಾರ ಒಂಡೆ ಕೇಂಜಿಯೇ ನಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಚ್ಚು ಸರ್ರಿ TWR ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಂಬರ್ ಸಯುಂಗ್ ರಂಡ್ ಚಿಂದ್ವಾಡಾ 480000 ಉಂದಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಾವ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಹೈ 970080393993 ಮಾವ ಇಮೇಲ್ ಪತಾ ಹೈ gondi@radio882.com